शांती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सफल होशी वाटतं ना? विद्यार्थी जीवनासाठी म्हटलं जातं स्टुडंट लाईफ इज द बेस्ट लाईफ. ह्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या ह्याच्यात हिरे मोती सुद्धा जडू शकतात, परंतु आपलं जीवन जर काही सूत्रांनी बांधलेलं असेल, आपल्या जीवनामध्ये काही प्रिन्सिपल्स असतील, तर आपण अवश्य सफलतेच्या शिखरापर्यंत पोहोचू शकू. आज मी तुम्हाला जीवनामध्ये सफल कसं व्हावं ह्याचे काही सूत्र सांगणार आहे. इंग्लिशमध्ये सफलतेला सक्सेस म्हणतो, SUCCESS. ह्या सक्सेसचा जर आपण अर्थ पाहिला तर ह्याच्यामध्येच आपली सफलता सामावलेली आहे. S सेट अ गोल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या जीवनात लक्ष अवश्य आहे, आणि नसेल तर तुम्ही त्यास निर्धारित करा. आपल्या जीवनात जसं लक्ष असेल तसेच आपले लक्षण येतील. मी तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट सांगते. एक विद्यार्थी होता, 12वी पास झाला, पुढे काय करायचं हे जीवनात लक्ष नव्हतं. त्याचा मित्र डॉक्टरीला जाणार म्हणून त्याने सुद्धा सायन्स लाईन घेतली आणि 6-8 महिने झाले शिकायला लागला. तेवढ्यातच त्याची ओळख, त्याची भेट एक दुसऱ्या मित्राशी झाली जो बिझनेस करत होता आणि चांगला कमवत होता. त्यालाही असं वाटलं की कुठे डॉक्टरी शिकायची, इतके वर्ष काढायचे, त्याच्यापेक्षा आपणही धंदा करावा आणि लवकरच करोडपती व्हावा. म्हणून त्याने तो अभ्यास सोडून दिला आणि तो धंद्याला लागला. 8-10 महिने झाले तो धंदा थोडाफार शिकला आणि कमवायलाही लागला. परंतु तेवढ्याच कारकिर्दीत त्याची भेट एक संगीतकारशी होते. आता संगीतकारशी भेट झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की मी सुद्धा एक चांगला संगीतकार झाला पाहिजे. त्याने धंदा सोडून दिला आणि संगीतकार व्हायचे म्हणून संगीत शिक्षा घ्यायला सुरुवात केली. 2-4 महिने तो संगीत शिक्षा घेऊन संगीताची ओळख झालीच, चांगलं संगीत शिकायलाही लागला. तेवढ्यातच त्याची ओळख एक नेत्याशी झाली आणि जेव्हा त्यांना नेत्याशी भेटघाट झाली तेव्हा त्याच्या मनात तो विचार आला की मला नेताच व्हायचं आहे. तुम्ही बघा विद्यार्थ्यांनो, पहिले कुठे डॉक्टर व्हायचं होतं, नंतर त्याने विचार बदलला, लक्ष बदललं की मला बिझनेसमॅन व्हायचं आहे. तेवढ्यातच त्याची भेट एका संगीतकाराशी झाली, त्याच्या मनात विचार आला मला संगीतकार व्हायचं आहे. आणि तेवढ्यात त्याची भेट एका नेत्याशी झाली, त्याला असं वाटलं नेता म्हणजे तर आपण फारच लवकर करोडपती होणार, तर मी नेताच बनतो. आणि त्याने आपल्या जीवनाचं लक्ष मला नेता बनायचं हे केलं. परंतु जेव्हा तो नेता बनायला गेला तेव्हा तो इलेक्शनमध्ये हारला. तर न तो नेता बनू शकला, न तो डॉक्टर, न बिझनेसमॅन आणि न संगीतकार. का? कारण त्याने आपल्या जीवनातलं लक्ष फिक्स केलेलं नव्हतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य काहीतरी एकच बनतो. तुम्ही या जगामध्ये अनेक गोष्टी पाहाल, परंतु आपण सगळं काही बनू शकत नाही. आणि जेव्हा मनुष्य सगळं काही बनू इच्छितो तेव्हा तो काहीच बनू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपली बुद्धी, आपली शक्ती आणि आपला वेळ, आपली आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्यांची जाण ठेवून आपल्या जीवनाचं लक्ष निर्धारित केलं पाहिजे. म्हणून सक्सेस मध्ये सेट अ गोल, आणि जसं लक्ष असेल तसेच लक्षण. जर मला पहिल्या नंबरने पास व्हायचं असेल आणि मी कधीच हातात पुस्तक धरत नसेल तर कोणी विश्वास करेल मी पहिल्या नंबरने पास होईल? कधी नाही. जर मला जायचंय उत्तरेकडे आणि माझे पाय वळतात ते दक्षिणेकडे तर मी उत्तरेकडे पोहोचू शकेल? कधीही नाही. जर मला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे तर माझ्यामध्ये लक्षण सुद्धा तसे चांगले असले पाहिजे. म्हणून सेट अ गोल, जीवनात चांगलं लक्ष निर्धारित करा, तर तुम्ही सफलतेकडे अवश्य पोहोचू शकाल. दुसरं, जेव्हा तुम्ही लक्ष निर्धारित कराल तेव्हा युटिलाइज टाइम, त्या लक्षपूर्तीसाठी तुम्हाला संपूर्ण वेळ सुद्धा द्यावा लागेल. आज आपण विशेष विद्यार्थी जीवनामध्ये एक शब्द बोलत असतो, जेव्हा आई आपल्याला सांगते अभ्यास कर तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? मूड नाहीये. आणि जेव्हा जेव्हा आपण मूड नाहीये, वेळ आहे परंतु मूड नाही हा शब्द बोलतो, तेव्हा तेव्हा आपण आपल्या उज्ज्वल भविष्याला मागे ढकलत असतो. कल से कर लेंगे, आज मूड नहीं है, फिर कल आया, कल से कर लेंगे, आज मूड नहीं है। और आपको पता है कल कल करते काल खा जाता है। कबीर जी ने कहा, कल करे सो आज करे सो अब, पल भर में प्रलय होगी फिर करेगा कब। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आळस, ज्याला आपण फार सुंदर भाषेमध्ये मूड हा शब्द वापरतो, तो मूड किंवा आळस नसायला पाहिजे। जर आपल्याला जीवनात सफल व्हायचं आहे तर आपल्याला वेळेची किंमत असली पाहिजे। आज जितके महान व्यक्ती झालेले आहेत त्यांनी मूड प्रमाणे काम केलं। महात्मा गांधी असं म्हटले नाही की माझा मूड नाहीये म्हणून मी देश सेवा करत नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिळालेली जी वेळ आहे तिला तुम्ही सफल करा। कहते हैं यदि तुम समय को नष्ट करेंगे तो समय एक दिन तुम्हें नष्ट कर देगा। आणि वेळ, समय एक फार मोठी अमूल्य निधी आहे, कधीही परत मिळू शकत नाही। आज बघा शेतकरी वेळेला किती महत्व देतो। जर त्याने वेळेवरती पेरणी केली नाही तर त्याच्या शेतामध्ये कधीच पीक येणार नाही। तो म्हणेल की जेव्हा पेरणीची वेळ आहे तेव्हा तो म्हणेल की माझा मूड नाही पेरणीचा, मी नंतर करेन। शक्य आहे? नाही। एकदा वेळ निघून गेली त्याच्यानंतर तुमचा मूड असला, तुमच्याकडे वेळ असला, तरी त्याचा काहीच फायदा नाही। परीक्षेचे दिवस आहे तेव्हाच आपल्याला अभ्यास करायचा आहे। मे महिन्याची सुट्टी लागली तेव्हा आपण म्हणून चला आता आपण अभ्यास करू, त्याला काहीच अर्थ नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मूड हा शब्द म्हणून आपला वेळ नष्ट करू नका। कारण समय अशी एक प्रॉपर्टी आहे ज्याला कोणीही करोडपती सारखा व्यक्ती सुद्धा लॉकर मध्ये बंद करू शकत नाही। वेळ ही जेव्हा येते तेव्हा तिला वापरायची असते, यूज करायची असते, त्याला कोणीही बांधू शकत नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कधीही मूड हा शब्द वापरू नका आणि वेळेचा सदुपयोग करा। पेरणी केली नाही तर त्याच्या शेतामध्ये कधीच पीक येणार नाही। तो म्हणेल की जेव्हा पेरणीची वेळ आहे तेव्हा तो म्हणेल की माझा मूड नाही पेरणीचा, मी नंतर करेन। शक्य आहे? नाही। एकदा वेळ निघून गेली त्याच्यानंतर तुमचा मूड असला, तुमच्याकडे वेळ असला, तरी त्याचा काहीच फायदा नाही। परीक्षेचे दिवस आहे तेव्हाच आपल्याला अभ्यास करायचा आहे। मे महिन्याची सुट्टी लागली तेव्हा आपण म्हणून चला आता आपण अभ्यास करू, त्याला काहीच अर्थ नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मूड हा शब्द म्हणून आपला वेळ नष्ट करू नका। कारण समय अशी एक प्रॉपर्टी आहे ज्याला कोणीही करोडपती सारखा व्यक्ती सुद्धा लॉकर मध्ये बंद करू शकत नाही। वेळ ही जेव्हा येते तेव्हाच तिला वापरायची असते, यूज करायची असते, त्याला कोणीही बांधू शकत नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कधीही मूड हा शब्द वापरू नका आणि वेळेचा सदुपयोग करा। जर तुम्ही वेळेवरती कार्य कराल तर तुम्ही जीवनामध्ये सफल होऊ शकणार। एस सेट अ गोल, यू युटिलाइज टाइम, सी कॉन्सन्ट्रेशन। आज आपण पाहतो आपल्याला विद्यार्थी जीवनामध्ये कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता फार आवश्यक आहे। पण आज खरोखर आपलं मन आपल्या अभ्यासामध्ये एकाग्र होतं? जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेबद्दल जर एक गोष्ट सांगितली तर तुमच्या लवकर लक्षात येईल की कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणतात। अर्जुन, जेव्हा अर्जुनाला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गोष्ट, जेव्हा खाली पाण्यामध्ये बघायचं होतं आणि वरती झाडावरती एक पक्षी होता, त्या पक्षीचा डोळा आणि त्याच्यामधला तो बिंदू त्याच्यावरती बाण मारायचा होता, तेव्हा किती धनुर्धारी आले। सगळ्या जणांना गुरु शेजारी उभे राहून विचारत होते की पाण्यामध्ये खाली बघा आणि वरती काय दिसते ते मला सांगा। गुरु विचारत होते, झाड दिसतंय? ते म्हणायचे हो। पानं दिसतात? हो। पक्षी दिसतोय? हो। गुरु म्हणायचे चल हो बाजूला। असे एक एक आले, प्रत्येकाने सांगितलं मला झाडही दिसतंय, पानही दिसतंय, फळही दिसतंय, पक्षी दिसतात। गुरुने सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितलं। पण जेव्हा अर्जुनाला विचारलं गुरुने की तुला काय दिसतंय, तुला झाड दिसतंय? तो म्हणे नाही। पक्षी दिसतोय? नाही। त्याचा डोळा दिसतोय? नाही. मग तुला काय दिसतंय? मला फक्त आणि फक्त तो बिंदू दिसतोय. ह्याला म्हणतात एकाग्रता. आपणही शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, आपणही आपल्या लक्षवरती इतकंच केंद्रित असलं पाहिजे की मी या शाळेमध्ये कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त शिकण्यासाठी येते. मला ही बिल्डिंग, मला हे विद्यार्थी, मला ही फॅशन, जे काही दिसत असेल ते दिसत असेल तरी सुद्धा मला बघायचं नाहीये, कारण माझ्या जीवनाचं लक्ष फक्त फक्त आणि फक्त शिकणं आहे आणि काहीतरी बनणं आहे. म्हणून अर्जुनासारखं आपल्या लक्षवरती एकाग्र व्हा आणि आपल्या जीवनामध्ये सफल व्हा. एकाग्रतेसाठी मी तुम्हाला हे सुद्धा सांगेल की तुमचं मन एकाग्र तेव्हा होईल जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल. आज आपण सगळे पाहतो क्रिकेट, जेव्हा क्रिकेटची मॅच असते तेव्हा आपण सगळे टीव्ही पुढे किती एकाग्र होऊन पाहत असतो. का? आपल्याला खाण्याची, पिण्याची, झोपण्याची कोणतीच सुदबूत नसते. लोक तर नोकरीची सुट्टी काढून, धंद्याची सुट्टी काढून सुद्धा टीव्ही बघतात, मॅच बघतात. का? इतकं एकाग्र होऊन बघतात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. जिथे इंटरेस्ट आहे तिथे एकाग्रता आहे. तसंच जर आपल्या जीवनामध्ये, आपल्याला शिकण्यामध्ये, काहीतरी बनण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपलं मन त्याच्यातच लागेल, एकाग्र होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन. जीवनामध्ये जर तुम्हाला सफल व्हायचं असेल तर आपलं मन एकाग्र करा आणि त्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्या. दुसरं सी आहे करेज, हिम्मत. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी जीवनामध्ये हिम्मत हा फार मोठा गुण आहे आणि तो आपल्या अंगी असला पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अल्बर्ट आइन्स्टाईन एक प्रसिद्ध वैज्ञानिक होते आणि प्रोफेसरही होते. ते मानवतावादी होते. एकदा एका विद्यार्थीने प्रोफेसरांना विचारलं, प्रोफेसर मला तुम्ही जीवनात सफलतेचं एखादं सूत्र सांगाल. तेव्हा ते वैज्ञानिक आणि प्रोफेसर अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं, फार विचारपूर्वक उत्तर दिलं. त्या विद्यार्थीने सांगितलं, जीवनात जर सफल व्हायचं असेल तर एकच मंत्र आहे, एकच सूत्र आहे, ते म्हणजे जर कोणी तुमचा अपमान केला, जर कोणी तुमचा तिरस्कार केला, जर कोणी तुमची ग्लानी केली तरी सुद्धा हिम्मत न हारणं. तेव्हा त्या विद्यार्थीने सांगितलं की सर, जरा ह्या गोष्टीला तुम्ही अजून स्पष्ट करा. तेव्हा सरांनी सांगितलं, बेटा जेव्हा मी तुझ्यासारखा छोटो होतो, विद्यार्थी होतो, तेव्हा मला गणित विषय बिलकुल नव्हता येत. माझे विद्यार्थी मित्र म्हणत होते की बुद्धू आहे, काहीच येत नाही. सर सुद्धा म्हणायचे की तू 7 जन्म घेशील तरी सुद्धा तुला गणित हा विषय येणार नाही. पण सांगू, एवढी माझी उपेक्षा केली, मला अपमानित केलं, परंतु याचा वाईट परिणाम माझ्यावरती जराही नाही झाला. मी अजून मन लावून त्या विषयाचा अभ्यास केला आणि फक्त त्या विषयात नाही परंतु सगळ्या विषयामध्ये मला फार सुंदर सर्वोत्तम मार्क्स मिळाले आणि आज मी तुमच्या डोळ्यापुढे एक प्रोफेसर आणि एक वैज्ञानिक म्हणून उभा आहे. माझ्या जीवनाचं सफलतेचं सूत्र आहे ती म्हणजे हिम्मत. कोणी कितीही तिरस्कार करो, ग्लानी करो, अपमानित करो, परंतु हिम्मत नका हारो. तसंच आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला कोणी कॉलेजमध्ये हसतं किंवा आपण भाषण करताना जर आपल्याकडनं काही चूक झाली, कोणी आपल्याला नावही ठेवतं, बोलतही, परंतु जरी बोललं तरी सुद्धा काहीतरी आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळालं आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी हिम्मत ठेवून आपण सुद्धा सफलतेकडे पोहोचू शकतो. करेज, हिम्मत. त्याच्यानंतर आहे ई, इफर्ट्स, प्रयत्नांती परमेश्वर. बघा, अल्वा एडिसन बल्बचा आविष्कार करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले। प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक प्रयोग त्यांचा फेल होत होता आणि लोक सुद्धा त्यांना म्हणत होते, सोडून दे, तुला काही सफलता मिळणार नाही, नावं ठेवत होते। परंतु एडिसन प्रत्येक वेळेस म्हणत होता की नाही, प्रत्येक चूक मला काहीतरी शिकवते आणि त्या चुकीमधनं मी काहीतरी शिकून पुढे प्रयत्न करतोय आणि मला सफलता अवश्य मिळेल। आश्चर्य, 999 वेळा फेल झाल्यानंतर सुद्धा प्रयत्न सोडला नाही आणि 1000वा प्रयोग त्यांच्या गळ्यामध्ये सफलतेचा हार टाकून गेला। मित्रांनो, कधीही हिम्मत आणि प्रयत्न सोडू नका। इंग्लिश मध्ये म्हणतात, फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन ऑफ सक्सेस। जर आपण फेल झालो तर तीच आपल्याला सफलतेकडे नेणारी एक पायरी असते। म्हणून प्रयत्नांती परमेश्वर। तसंच तुम्हाला एक उदाहरण सांगते, रॉबर्ट ब्रूस जे लढाईमध्ये हारले आणि 2-3 लढाईमध्ये हारल्यानंतर ते निराश झाले आणि त्यांनी सांगितलं की आजपासून मी काही लढाई करणार नाही आणि ते निराश होऊन खुर्चीवर बसले। आणि खुर्चीवर शांत बसले होते तेव्हाच त्यांनी बघितलं भिंतीवर एक मकडी, ज्याला म्हणतात ती मकडी वरती चढते आणि परत ती खाली उतरते, पडते, परत वरती जाते, परत खाली, परत वरती, परत खाली पडते। आणि रॉबर्ट ब्रूस पाहतोय की ही मकडी, एक प्राणी, हिम्मत हारत नाही, ती आपली दिवार, आपली भिंत पार करण्याचा पूर्ण प्रयत्न करते। आणि त्या मकडीकडनं त्याने प्रेरणा घेतली की मकडी जर दिवार पार करायची आहे तर किती वेळा चढते आणि किती वेळा खाली पडते तरी सुद्धा ती प्रयत्न सोडत नाही। आणि मी 3-4 वेळेस लढाई हारलो आणि मी प्रयत्न सोडून दिले, नाही नाही, मी सुद्धा लढाई करणार। आणि खरोखर त्या उदाहरणामधनं त्यांनी प्रेरणा घेतली आणि लढाई लढली। आश्चर्य वाटेल, रॉबर्ट ब्रूसने जी लढाई लढली त्यामध्ये त्याचा विजय झाला। का? कारण हिम्मत आणि प्रयत्न हे दोघही आपल्यामध्ये असतील तर आपण नक्कीच सफलतेकडे वळू शकू। म्हणून मित्रांनो, जर आपल्याला सफलता पाहिजे तर सेट अ गोल, जीवनात लक्ष निर्धारित करा, वेळेची कदर करा, कधीही मूड हा शब्द म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्याला मागे ढकलू नका। कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेने आणि इंटरेस्टने अभ्यास करा आणि करेज, हिम्मत ठेवा, इफर्ट्स, चांगले प्रयत्न करा। आणि त्याच्यानंतर आहे SUCCESS, एस सेल्फ कॉन्फिडन्स।
साडेपांच ते सहा ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुती ब्रह्माकुमारी।